வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. जो संतांशी शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी लोहो सोने होता माघारी काळीमा न ये. पैसा भगवंती मिळाला तो वेगळा न वचे केला देव आपण भक्त झाला विभक्त नव्हे. देव भक्त मुळी एक जासी कळला हा विवेक साधू जनी मोक्षदायक तोची एक. आता आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे तेणे त्याचे ऐश्वर बाणे तत्काळ अंगी. इथपर्यंत आपण आलेलो होतो. संतांना शरण जाऊनच परमार्थ सिद्धीला जातो. तर्कांनी समजून नव्हे केवळ चिंतनानी नव्हे संतांना शरण जाऊन संतांनी बोध केल्यानंतर परमार्थ सिद्धीला जातो. नुसत्या शरण जाण्यानेही नाही. संत बोध करतात त्यांच्या प्रबोध शक्तीतून ते बोध करतात. ते शिष्याच्या अंतर्यामी उतरतात. त्याच्या अंतराचा ते ताबा घेतात. ते त्याचं सगळं अंतर व्यापून टाकतात. शिष्याचं चित्त मन बुद्धी अंतकरण हे सगळं सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाशी एकरूप होतं. तो मनाने शरण जातो. तो अंतकरणपूर्वक शरण जातो. त्याच्या चित्ताच्या सगळ्या वृत्ती सद्गुरू शरण असतात तेव्हा सद्गुरूंनी केलेला बोध सिद्धीला जातो. आणि हा सिद्धीला जातो याचा अर्थ क्रमाक्रमाने तो हळूहळू सद्गुरूच्या बोधावर असतात त्या बोधाला जाऊन प्राप्त होतो. त्या बोधावर येतो. एकदा त्या बोधाला तो प्राप्त झाला की त्या बोधापासून तो चळत नाही. हे त्या बोधापासून न चळणं याला सायोज्य मुक्ती असं म्हटलेलं आहे. बोधापासून खाली न येणं याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि कोणत्याच वेळेला त्या बोधापासून तो खाली येत नाही. सुखाच्या प्रसंगी नाही, दुःखाच्या प्रसंगी नाही, अडचणींच्या प्रसंगी नाही, सुखद दुःखद अडचणीच्या कौटुंबिक कोणत्याही प्रसंगी तो बोधामध्ये असतो. तो जन्म पाहतो तेव्हा बोधामध्ये असतो, तो मृत्यू पाहतो तेव्हाही बोधामध्ये असतो. मृत्यूची वार्ता समजली तरी तो बोधामध्ये असतो, बोध त्याला सोडून जात नाही. मग तो जरी वेगळा केला तरी होणार नाही असं समर्थ म्हणतात. नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी, सोने लोहो सोने होता माघारी काळी मा नये. तशा प्रकारे जो भगवंताशी एकरूप झाला तो भगवत स्वरूपच झाला. देव भक्त मुळी एक जासी कळला हा विवेक, साधूजनी मोक्षदायक तोची एक. ज्याला देव आणि भक्त हा विवेक कळला, भक्ताला आपण देवस्वरूप आहोत असं कळलं, देव म्हणजे दुसरीकडे तिसरीकडे कुठेतरी राहणारा आणि आपल्यावर कृपा करणारा, आपण त्याला हात जोडायचे, प्रार्थना करायची. त्याच्या मनात असेल तर ती प्रार्थना फळेल, त्याच्या मनात नसेल तर ती प्रार्थना फळणार नाही. आपली जी प्रार्थना आहे ते म्हणजे आपलं मागणं आहे, सांसारिक मागणं, प्रापंचिक मागणं. अशा प्रकारची देवाची कल्पना राहत नाही. देव आपल्या अंतर्यामी आहे, आपल्या आत तो वास करतो, अशी देवाची कल्पना होते. आणि त्याच्याशी तो एकरूप होतो. तो जसा आत आहे तसाच तो सर्वांच्याही अंतर्यामी आहे. वृक्ष वेली लता पशु पक्षी मनुष्य मात्र निसर्ग मात्र सर्वांच्या अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे. तो अविनाशी आहे असं माझ्या अंतर्यामी समजतं आणि मग बाहेरही तशा प्रकारचा विवेक निर्माण होतो. भक्त देवाशी मुळातच एक असतो आणि तो एकरूप होऊन राहतो. समर्थ असं म्हणतात की साधूजनी मोक्षदायक तोच एक. एवढंच नव्हे तर हा भक्त हा मोक्ष दुसऱ्याला मोक्ष देण्यासाठी म्हणून समर्थ होतो. आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे. आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत सोहम भावाने अद्वैत चिंतन त्याच्या ठिकाणी कसं घडतं हा विषय आपण पाहतो आहोत. समर्थ म्हणतात की देव हा भक्तपणानेच पाहावा, म्हणजे त्याच्याशी एकरूपता साधूनच पाहावा. पाहावा याचा अर्थ या डोळ्यांनी पाहावा नव्हे, अनुभवावा. आपण त्याच्याशी एकरूप व्हावं आणि त्याचा एकरूपतेनी अनुभव घ्यावा. तया पाहता पाहता तेची झाले असं जे समर्थ म्हणतात, देवाला पाहायला गेलं की जो पाहणारा आहे तो पाहण्याच्या क्रियेमध्ये देवाशी एकरूपच होऊन राहतो. तशा प्रकारे देवाशी एकरूपता साधावी, तेने त्याचे ऐश्वर बाणे तत्काळ अंगी. त्यामुळे काय होतं, त्यामुळे देवाचं जे ऐश्वर आहे ते भक्ताचं ऐश्वर होतं. केवढी मोठी गोष्ट समर्थ सांगतात. आत्मनिवेदन भक्तीनी जी सायोज्य मुक्ती मिळते त्या सायोज्य मुक्तीच्या योगानी देवाचं ऐश्वर भक्ताच्या ठिकाणी बांधतं. जर भक्त देवाशी अनन्य होतो तर देवाचं ऐश्वर्य भक्ताच्या ठिकाणी यायलाच पाहिजे. देवाचं ऐश्वर्य काय? देव हा अविनाशी आहे. भक्त आपण अविनाशी आहोत अशा भावामध्ये येतो. आपण येणारे जाणारे, आपण म्हणजे देह, या भावनेपासून तो वेगळा होतो. देह जाणार याच्याविषयी त्याला कोणती शंका नसते, पण जे जाणार आहे ते मी नाही. मी त्या देहाच्या आत असणारी न जाणारी अशी अविनाशी जाणीव आहे असं त्याच्या लक्षात येतं. आपण त्रिगुणांच्या पलीकडचे आहोत असं त्याच्या लक्षात येतं. गुणसाम्यता त्याच्या ठिकाणी येते. तो सर्व गुणांना सांभाळतो आणि कुठल्याच गुणाच्या आहारी जात नाही असं त्याचं घडतं. तो गुणरहित होतो. गुणसाम्यता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आपण ज्या आरशात आपल्या स्वतःला पाहतो ते म्हणजे आपण, अशी त्याची भूमिका नसते. त्याच्या आत जो पाहणारा आहे, डोळ्याच्या आत पाहणारा, कानाच्या आत बसून ऐकणारा, स्पर्शाच्या योगाने स्पर्श ज्ञान ज्याला होतं तो असा निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य असे आपण आहोत असा त्याचा बोध होतो. आपण जन्म मरण रहित आहोत असं त्याला समजतं. अशा बोधामध्ये तो राहतो. देवाचं ऐश्वर्य बांधतं याचा अर्थ आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण ज्ञान स्वरूप आहोत असं त्याच्या लक्षात येतं. आपण परमेश्वराशी म्हणजे सत्स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं सत ब्रह्म आणि जो सत आहे तोच चैतन्य रूप आहे असं लक्षात आल्यामुळं सगळ्या जड जगतामध्ये तो आनंदाशी एकरूपता साधून राहतो. या आनंदाचा अर्थ शांती असा असतो. तो शांतीला प्राप्त होतो, तो सुखाला प्राप्त होतो. देव सुखरूप आहे, देव शांती स्वरूप आहे. उपनिषदामध्ये देवाचं वर्णन शांतः अयम आत्मा असं केलेलं आहे. आत्मा, परमात्मा, देव हा शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तो एक प्रकारे सर्वांवर प्रेम करणारा आहे. आपण सर्व देवाच्या राज्यामध्ये आहोत. व्यापक परमात्मा जसा सर्व अंगांनी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतो, तो माता बनून प्रेम करतो, पिता बनून प्रेम करतो, तो पत्नी बनून प्रेम करतो, तो पती बनून प्रेम करतो, तो मुलं होऊन प्रेम करतो, तो मुलांवर प्रेम करतो, तो प्रेम शिकतो, तो शेजाऱ्या पाजाऱ्यांवर प्रेम करतो. त्याच्या पक्षी जसा परमात्मा सर्वांच्या बाबत प्रेम स्वरूप आहे तसा तो सर्वांच्या बाबत प्रेम स्वरूप होतो. परमात्मा ज्या प्रकारे सर्वांच्या बाबत कठोर व्यवहार करणारा नाही. विनोबा असं म्हणतात की सूर्यनारायण एखाद्या सेवकासारखा तुमच्या दारापाशी खिडकीपाशी येतो, तुम्ही खिडकी उघडली तर तो नम्रपणे आत येतो. तुम्ही जर खिडकी लावून घेतली तर तो काहीच दार ठोठवत नाही, खिडकी ठोठवत नाही. तुम्ही जर खिडकी उघडली तर वारा आत येतो. तुम्ही जर खिडकी बंद ठेवली तो बाहेर थांबून राहतो. परमात्म्यांनी निर्माण केलेलं जे विश्व आहे त्या विश्वामध्ये नम्रता आहे, प्रेम आहे. परमात्मा हा सहज भावानी तेजाचा बनलेला आहे. तेज क्षमा धृतीही शौचम अद्रोहो नाती मानिता. हे जे दैवी गुणसंपदेचे म्हणून गुण सांगितलेले आहेत तर ते गुण भक्ताच्या ठिकाणी येतात. ज्याचं तेज सूर्याला मिळालं, ज्याचं तेज चंद्राला मिळालं, त्याचंच तेज आपल्याला मिळालं अशी त्याची भावना असते. एवढंच नव्हे तर तत्वत परमात्म्यामुळं सूर्य तेजस्वी झाला, म्हणून तत्वत माझ्यामुळं सूर्याला तेज मिळालं, अशा व्यापक तेजाच्या बोधावर तो जाऊन पोचतो. हे सगळं विवेकाने होतं, पण त्याला पाहिल्यावर जाणवल्याखेरीज राहत नाही. आपण जर स्वामीजींना पाहिलेलं आहे, ज्यांनी कोणी स्वरूपानंदांना पाहिलेले आहेत, आताही इथं लोक आहेत, ज्यांनी महाराजांना पाहिलं असेल, गोंदोलेकर महाराजांना, ज्यांनी रामकृष्णांना पाहिलं असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल की परमात्म्याचे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहेत. समर्थ जे म्हणतात की तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. परमात्मा जसा क्षमाशील आहे, आपण क्षमाशील आहोत असं असल्यामुळं आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या अवगुणांना देखील आपण क्षमा करतो. आपल्याला आपले अवगुण माहीत असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हा जो दुर्लक्ष करणारा आहे तो आत असणारा परमात्मा आहे. जसं स्वतःच्या प्रकृतीला क्षमा आपण करतो, तसं दुसऱ्याच्या प्रकृतीला, दुसऱ्याच्या प्रकृतीत असणाऱ्या अवगुणांना क्षमा कोणी करायची? जो परमात्मा स्वरूप झालेला आहे तो क्षमा करतो. परमात्म्याचे गुण त्याच्या ठिकाणी येतात म्हणजे तो क्षमाशील होतो. आपल्या स्वतःला सांभाळायचं, आपल्या अवगुणांना सांभाळायचं, असू देत म्हणायचं, त्याचा अनुल्लेख करायचा, कधी कधी त्याचं समर्थन करायचं, हे बोध नसलेल्या व्यक्तीचं वर्तन आहे. त्यालाही तर्क द्यायचा. तर ज्याच्या ठिकाणी बोध झालेला आहे तो प्रकृतिगत गुण आणि अवगुण या दोन्हींना तसा बाजूला सारूनच प्रकृतीच्या आत असणाऱ्या परमात्म्याशी एकरूपता संधान साधतो. म्हणूनच आपण स्वामीजींकडे गेलो, त्यांनी आपल्याला आश्रय दिला. ते चर्चा करत बसले नाहीत की याच्या ठिकाणी हा अवगुण आहे, त्याच्या ठिकाणी तो अवगुण आहे. कधी कधी असं वाटतं की स्पष्टपणाने त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती असं कोणी कोणी म्हणतं. व्यक्ती दुरावते, ती दुरावली तर त्याची प्रगती थंडावली असती, काही फायदा झाला नसता. त्यांच्या सहवासात त्याला कळेल तर कळेल, न कळेल तर तो त्याचा भाग झाला. पण ते मात्र प्रकृतीकडे दुर्लक्षच करणार हा नियम झाला. परमात्म्यानेच दिलेल्या प्रकृतीकडं आणि मग नंतर ज्यांनी त्यांनी आपल्या कर्मांनी ती मिळवलेली आहे, त्यांनी आपल्या कर्मांनी सुधारावी, ते त्याच्याबद्दल अलिप्त असतात. परमात्मा हा जसा सर्वस्वी यशानी युक्त आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथे म्हणून तो भगवंतू असं भगवंताबद्दल म्हटलेलं आहे. या सगळ्या गुणांनी त्यांचं यश असतं, या सगळ्या गुणांनी त्यांचं ऐश्वर्य देखील असतं. परमात्मा एक प्रकारे जसा सर्वत्र सम असतो, गुण साम्य प्रकृती साम्य कर्म साम्य या सगळ्या गोष्टी ज्यांनी परमात्मा ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे तर त्याच्या ठिकाणी वस्ती करून येतात. तो स्वतःच्या आणि इतरांच्या गुणदर्शनाबद्दल म्हणजे त्रिगुण दर्शनाबद्दल समत्वाने असतो, प्रकृती दर्शनाबद्दल देखील समत्वाने असतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता हा समदर्शिना. हा पंडित म्हणजे शुद्ध बुद्धीचा झालेला, याला ही समदृष्टी आली कुठून? ही परमात्म्याची समदृष्टी आहे. त्यांनी निर्माण केलेलं पाणी सगळ्यांची तहान भागवतं, दुष्टाची सुष्टाची. म्हणून ही समदृष्टी परमात्म्याकडून येते, परमात्म्याकडून आली. अशा प्रकारे तो एक प्रकारे ईश्वराचं गुणांच्या अंगाने ऐश्वर्य, परमात्म्याचं गुणांच्या अंगाने ऐश्वर्य, आणि जो गुणरहित परमात्मा म्हणून सांगितलेला आहे निर्गुण निराकार त्याच्याशीही तादात्म्य, अशा दोन्ही गोष्टी त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या असतात. तो ईश्वराशी एकरूप होतो. ईश्वराचं वर्णन पतंजलींनी गुरूंचाही गुरु असं केलेलं आहे. गुरुणामापी गुरुहू, आम्ही ज्यांना ज्यांना गुरु म्हणतो त्या सगळ्यांचा गुरु म्हणजे ईश्वर आहे. आणि हा ईश्वर जसं क्लेश कर्म विपाक याच्यापासून अलिप्त असतो, तसा आत्मज्ञानी पुरुष देखील क्लेश कर्म विपाक याच्यापासून आपण अलिप्त आहोत अशा बोधामध्ये जाऊन पोचतो. परमात्म्यांनी जसं सर्वांना धरून ठेवलेलं आहे, सर्व विश्वाला धरून ठेवलेलं आहे, तसा हा शाश्वताचा बोध झालेला पुरुष देखील त्याच्या भोवती असलेल्या सगळ्या विश्वाला धरून ठेवतो. त्याचा तो संग्रह असतो आणि तो संग्रह लोकांच्या कल्याणासाठी असतो. त्यांना तो एकत्र धरतो, त्यांच्यात भेद होऊ देत नाही, त्यांना फुटू देत नाही, त्यांना सन्मार्गाला लावतो आणि ते मोक्षाकडे जावेत अशी त्याची इच्छा असते. समर्थ असं म्हणतात की आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे, तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. हा जो ऐश्वर्य शब्द आहे, कालही आपण ज्ञानेश्वरी वाचत असताना ऐश्वर्य योग असा शब्द आला 11व्या अध्यायामध्ये. भगवंत अर्जुनाला विश्वरूप दाखवत होते आणि अर्जुनाला ते दिसत नव्हतं, समजत नव्हतं. हा जो ऐश्वर्य योग आहे, या ऐश्वर्य योगामध्ये सगळं आलं. एक एक ऋषे एक एक स्थूळे, एक एक विशाळे एक एक विक्राळे, असं विलक्षण वर्णन त्या ऐश्वर्य योगामध्ये केलेलं होतं जे अर्जुनाला दिसत नव्हतं. मग त्यांनी त्याला ती दृष्टी दिली आणि तो ते ऐश्वर्य पाहू लागला. हे ऐश्वर्य म्हणजे मातीच्या कणामध्ये देखील ब्रह्मांड साठवलेलं आहे याचा बोध. जे ब्रह्मांडामध्ये आहे ते सगळं एवढ्या कणामध्ये देखील आहे. हा कण देखील ब्रह्मांडापेक्षा कमी नाही. त्याच्या ठिकाणी देखील विश्वरूप दर्शन घेणं, अव्यक्तत्वानी परमात्म्यानी हे सर्व विश्व व्यापून घेतलेलं आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त मूर्तीन अशा मी हे सगळं जगत व्यापलेलं आहे. अजून अजून बोधाची उंच पातळी प्राप्त करून घेतलेला सत्पुरुष किंवा भक्त हा अव्यक्त रूपाने आपणच जगतामध्ये व्यापून राहिलेले आहोत अशा बोधामध्ये जातो. हे त्याचं ऐश्वर आहे. आणि आपणच सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आहोत आणि सर्व भूतमात्र आपल्या ठिकाणी आहेत. आणि तसं पाहायचं झालं तर भूतमात्र या नावाचा कोणताच स्वतंत्र पदार्थ नाही. अशा प्रकारचा एक ऐश्वर्ययुक्त भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. ही आत्मनिवेदन भक्ती समर्थांनी किती उंचावर नेऊन ठेवलेली आहे किंवा ही किती उंचावर आहे याचं दिग्दर्शन या देव पहावा भक्तपणे तेने त्याचे ऐश्वर बाणे तत्काळ अंगी. जर भक्तपणानी देवाशी एकरूप झाला तर खरं तर समर्थ म्हणतात की तत्काळ म्हणजे जेव्हा एकरूप झाला तेव्हाच तेव्हा हे सगळं व्हायला पाहिजे. हे एवढा ऐश्वर यायला पाहिजे. तो या ऐश्वर्यानी युक्त झाला पाहिजे. हे सगळे गुणांच्या अंगानी म्हणजे निर्गुणाचे म्हणून सांगितलेली वैशिष्ट्य त्या अंगानी परमात्म्याशी एकरूपता भक्तता. आणि जे गुण आहेत नम्रतेसारखे तेजस्वीतेसारखे त्या अंगानी परमात्म्याशी असणारी युक्तता या अंगानी देवाचं ऐश्वर कसं भक्ताच्या ठिकाणी नांदतं हे सांगितलेलं आहे. इथं न सांगितलेल्या गोष्टी सांगतो की या ऐश्वर्याची अशी कल्पना करू नका की तुम्ही परमात्म्याशी समरस झालात एवढ्या गुणांनी युक्त झालात तर व्यास लिहितात की जगत व्यापार वर्ज प्रकरणात परमात्म्याशी एकरूपता संभवते. विश्व निर्माण करणं हे परमात्म्याचं काम आहे. तुम्ही एकदा एकरूप झालात की काही निर्माण करायला जाऊ नये. निर्माण होऊ शकत नाही तो ती अहंता राहते. म्हणून मी असं करायचं आणि कोणाला काही द्यायची विभूती चेन घड्याळ हे होऊ शकत नाही. ते तुम्हाला तशा प्रकारे पाहायचं झालं तर अवाक करण्याचा प्रकार असू शकेल, माझ्या ठिकाणी निष्ठा वाढवण्याचा प्रकार असू शकेल, पण काही निर्माण करता येत नाही. एक मातीचं कण मातीचा ढेकूळ देखील इथं निर्माण करता येणार नाही. या ऐश्वर्यात ते बसत नाही. ऐश्वर्यात एकरूपता बसते. एकरूप झाला की अहंता संपली पाहिजे. अहंता संपल्यानंतर वेगळी अहंता काही निर्मितीची त्याच्या ठिकाणी नसली पाहिजे. जे आहे ते परमेश्वराचं आहे, तो सगळं करत राहतो असा त्याचा भाव राहतो. म्हणून या ऐश्वर्यामध्ये ही गोष्ट येत नाही. मध्ये मला एक जण भेटले म्हणे की इस्लामपूरच्या ठिकाणी एक पलीकडं बाजूला एक मशीद आहे, त्या मशिदीत एक फकीर राहतो. मी मोटरसायकलवरून येत होतो, माझी पेट्रोल संपलं, तिथं चौकशीला गेलो तर बाहेर एक माणूस बसला होता, तो म्हणे की हा याचं जर मनात आलं तर हा काही करू शकतो. मी त्याला सांगितलं की पेट्रोल संपलंय, रात्रीची वेळ आहे, तो म्हणाल त्या नळाच्या तिथून या टंबरेलातून पाणी आण. मी आणलं, घाल टाकीत, घातलं, कर सुरू मोटरसायकल, केली, गेलो. मी म्हणलं खोटं, होऊ शकत नाही. या अशा गोष्टींनी फसणाऱ्यापैकी मी नाही. पाणी मोटरसायकलमध्ये घातलं आणि मोटरसायकल चालू झाली हा असा परमार्थ चालणार नाही. जगत व्यापार जो आहे, त्या जगत व्यापाराबद्दल कितीही मोठा मनुष्य झाला तरी त्याला नाही, त्याला ते करता येणं शक्य नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी जी शक्ती आहे, ती शक्ती एका परमात्म्याच्या ठिकाणी सांगितलेली आहे. तो करू शकतो, तो काहीही करत नाही. आणि अन्यथा कर्तुम देखील करू शकतो, म्हणजे तो अलिप्त राहून संतांकरवी कार्य करू शकतो, पण ते कार्य देखील जीवाला बोध देण्याचं कार्य असेल. याच्यापेक्षा जास्त काही नाही. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. एवढी ओवी झाल्यानंतर आता आपण आपल्या मूळ ओवीकडे येऊ बर का. आता वेळ संपली आपली. या नावं आत्मनिवेदन. आता मी आलो दशक चार समास दहा. ज्ञानी याचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. याच्या पुढचं आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.